93.5 रेड एफएम वर राडा गाण्यापुरता मर्यादित असू दे. द मॉर्निंग नंबर वन मध्ये आज के दिन क्या हुआ था इतिहास में जानने का वक्त हो गया है. 4 ऑक्टोबर 2016 ची तारीख, वाराचा मंगळवार, आणि आजच्याच दिवशी 1913 मध्ये किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका सरस्वतीबाई राणे यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी सुप्रसिद्ध समीक्षक घोणसर यांचाही जन्म झाला होता. मानापमान नाटकातील धैर्यधराची भूमिका गाजवणारे गायक नट संगीत सूर्य केशवराव भोसले यांचं दुःखद निधन आजच्याच दिवशी झालं होतं 1921 मध्ये. आणि मराठी कवी सोपानदेव चौधरी यांचंही दुःखद निधन 1982 मध्ये आजच्याच दिवशी झालं होतं. आजचा दिवस हा अत्यंत महत्वपूर्ण आहे इतिहासाच्या दृष्टीनं. या दिवसाला सलाम करत तू मेरी फ्रॉम बँग बँग गाणं येतं, एन्जॉय, बजाते राहो.